जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये मागील काही भागात आपण स्मार्ट हा जो प्रोग्राम आहे ह्या प्रोग्रामबद्दल डॉक्टर सचिन ह्यांच्याकडून माहिती घेत आहोत आणि आजसुद्धा ह्याच विषयावर अजून अधिक माहिती घेण्यासाठी डॉक्टर सचिन आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. डॉक्टर सचिन, तुमचं खूप खूप स्वागत.
ओम शांती.
ओम शांती. डॉक्टर सचिन, मागच्या भागामध्ये आपण रॉंग थिंकिंग पॅटर्न म्हणजे चुकीचे जे विचार करण्याची जी पद्धती आहे ह्याबद्दल तुम्ही आम्हाला बरंच काही सांगितलं, तर अजूनही काही अशा आहेत का? कारण बरेच वेळा तुम्ही जे सांगितलं त्याचा विचारही केला की असंही असतात, आमच्यामध्ये होत आहेत ह्या विचार करण्याच्या पद्धती आमच्यातही आहेत, पण ह्याच्या व्यतिरिक्त पण अजून काही आहेत का अशा?
येस, आपण मागच्या सत्रामध्ये काही प्रमुख नकारात्मक विचार पद्धतींबद्दल बघितलं, ज्याच्यामध्ये मॅग्निफिकेशन, मॅग्निफाय करणं, म्हणा एखाद्या परिस्थितीला, छोट्या परिस्थितीला मोठं करणं. थोडं नवीन दर्शक आहे त्यांच्या माहितीसाठी आपण थोडं पुन्हा बघत आहोत. एक आहे मॅग्निफिकेशन, म्हणा छोटी गोष्ट मोठी करणे. दुसरं, जसं आपण स्लाइडमध्ये पाहत आहोत, ऑल ऑर नन किंवा ब्लॅक अँड व्हाईट थिंकिंग, एक्स्ट्रीम थिंकिंग, आता करणार नाही तर बिलकुल नाही करणार, मधला रस्ता यांना माहीत नसतो. जम्पिंग टू कन्क्लुजन्स, लगेच एखाद्या निष्कर्षापर्यंत पोहोचणे. नंतर ऑलवेज मेंटॅलिटी, ऑलवेज म्हणजे नेहमी माझ्या बरोबर असं होतं. नंतर लेबल करणे प्रत्येक वस्तूला, ते पण निगेटिव्हली लेबल करणे, स्वतःला त्रास करून घेणे, ज्याला आपण म्हणतो सेल्फ पनिशमेंट, हे आपण निगेटिव्ह थिंकिंग. बट आज आपण जे निगेटिव्ह थिंकिंग बघणार आहोत किंवा रॉंग थिंकिंग बघणार आहोत ते आहे सर्चिंग निगेटिव्हिटी. सगळं काही चांगलं आहे पण काहीतरी शोधून काढून निगेटिव्ह करणं फार प्रयास असतात. जसं मी बघितलंय, भरपूर युवा वर्गमध्ये असतात, तुमची हाईट चांगली आहे, तुमची शरीराची बांधणी चांगली आहे, पण एक पिंपल तुम्हाला डिप्रेशनमध्ये घेऊन जाऊ शकतं आणि दिवसभर त्या पिंपलला बघत राहणार. आणि जो पिंपल म्हणजे ते पिंपलला आपण म्हणतो, तर ते पिंपल म्हणजे छोटीशी पुळी असते, ती चेहऱ्यावर कुठेतरी आणि तुम्हालाच माहिती असते, आणखीन कोणाला माहित नसते, पण तुम्ही त्याने फार डिस्टर्ब होता. ते रंगाबरोबर होऊ शकतं, वेगळ्या कोणत्याही गोष्टीबरोबर होऊ शकतं, पण पुन्हा पुन्हा निगेटिव्हिटी सर्च करत राहणे, तर हे पण एक रॉंग थिंकिंग. आणखीन एक विचित्र प्रकार आम्ही पाहिलेला आहे रॉंग थिंकिंग मध्ये, याला आम्ही म्हणतो नॉटिंग. हा फार सुंदर प्रकार आहे. नॉटिंग शब्दाचा अर्थ आहे की ज्या वस्तू तुम्ही अवॉइड करायचा प्रयत्न, टाळायचा प्रयत्न करता, जे विचार तेच विचार तुम्हाला पुन्हा पुन्हा येत राहतात. आणि हा मनाचा विशेष गुणधर्म आहे की आम्ही बघितलंय की भरपूर वेळेला आमच्या आश्रमावर लोक येतात, तसे ते चांगले असतात, पण आश्रमामध्ये आल्यावर त्यांचे निगेटिव्ह विचार चालू होतात आणि मग ते एवढं डिस्टर्ब होतात आणि ते पुन्हा पुन्हा ते विचार येऊ नये, मला असे विचार का आलेत, यायला नाही पाहिजे, ते दाबायचा प्रयत्न करतात. आणि जेवढा ते विचार येऊ नये असा विचार करतात तेवढे ते विचार जास्त येतात. तर हा एक विचित्र प्रकार आहे, याला आम्ही नॉटिंग म्हणतो. तुम्ही जेवढे अवॉइड करायचा प्रयत्न करा तेच विचार तुमच्यामध्ये पुन्हा पुन्हा येत राहतात. मंदिरामध्ये गेल्यावर सुद्धा असे विचार येतात लोकांचे आणि फार डिस्टर्ब होतात, अँड दिस इज रॉंग थिंकिंग. हा एक मानसिक आजाराचा पण भाग असू शकतो. आणि एक रॉंग थिंकिंग आहे ज्याला आम्ही म्हणतो, जसं आपण स्लाइडमध्ये पाहणार आहोत, वाय मी अॅटिट्यूड, म्हणजे माझ्याबरोबरच असं का होतं. एक होतं की नेहमी माझ्याबरोबर असं होतं आणि माझ्याबरोबरच असं का होतं, मी एकटाच का असं सफर करतोय, मलाच हे प्रॉब्लेम का आहे. तर माझ्याकडे भरपूर पेशंट येतात, बोलतात मला का किडनीचा आजार झाला किंवा मला का डायबिटीस झाला कि मला का असं झालं, मला काय नुकसान झालं, मी कोणाचं वाईट केलं नव्हतं, माझ्याबरोबर असं का होतं, तर वाय मी अॅटिट्यूड. हा पण एक प्रकारचा रॉंग थिंकिंग आहे. जर आपण गहिराईमध्ये जाऊन विचार केला तर हे सर्व रॉंग थिंकिंग आहेत आणि सकारात्मक किंवा राईट थिंकिंगने आपण यांना बदलू शकतो. तर हे सर्व रॉंग थिंकिंग. आता जे वाय मी अॅटिट्यूड वाले असतात ते कधी बघत नाही की तुम्ही टेन्शन किती होतं तुम्हाला. समजा एखादा म्हणाला की मला का झालं, मला ब्लड प्रेशर का झाला, तर तुम्ही बघा तुमची जीवन पद्धती कशी आहे, तुमची जीवन पद्धती तणावपूर्ण आहे का, तुमची झोप व्यवस्थित होते का, तुम्ही नेहमी धावत पळत असता का, तुम्ही चिंता करता का, किंवा तुम्हाला फॅमिली हिस्ट्री आहे का. भले तुम्ही चांगले व्यक्तिमत्व असाल पण तुमच्या जीवनामध्ये संतुलन नसेल, जीवन पद्धती योग्य नसेल, तर त्याचा काही फायदा नाही, तुम्हाला आजार येणारच. मग त्यामध्ये वाय मी माझ्यावर नाही, जे झालंय त्याला स्वीकार करा आणि पुढे. वाय मी जेव्हा तुम्ही बघता त्यावेळेला तुमच्यामध्ये कंप्लेंटचा सूर असतो, तुम्ही त्या परिस्थितीला स्वीकार नाही करत आहे. भरपूर लोक असे बघितले ते स्वीकारच करत नाही परिस्थितीला. तर परिस्थितीला स्वीकार करा आणि योग्य मार्गदर्शन घ्या आणि त्याला नियंत्रणामध्ये ठेवायचा प्रयत्न करा. वाय मी जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा ते परफेक्ट सोल्युशन नाही आहे परिस्थिती. तर हे सगळे निगेटिव्ह किंवा रॉंग थिंकिंग आहे.
डॉक्टर साहेब, कधी कधी असं होतं, असे पण प्रसंग येतात की कधी कधी काहीतरी काम केल्यानंतर आमची प्रशंसा होते, पण मग ती एक्सेप्ट करायची की नाही हा प्रश्न असतो. एक्सेप्ट केली तर मग लोक म्हणतात हा बघा झालं, ह्यांचे लगेच आता मान टाईट झाली. नाही करावं तरी समोरच्या माणसाला थोडस वाईट वाटतं. इथे फार मोठी दुविधा असते, ह्याच्याबद्दल काय म्हणाल, हे राईट थिंकिंग आहे, रॉंग थिंकिंग आहे, काय आहे?
एकदम तुम्ही अचूक, असं आम्ही म्हणतो की जखमेवर बोट ठेवलेलं आहे. हा प्रॉब्लेम किंवा ही परिस्थिती मी भरपूर लोकांमध्ये बघितलं. इथे तुम्हाला सुवर्ण मध्य साधायचा असतो. सुवर्ण मध्य हा शब्द फार सुंदर आहे, गोल्डन मील ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये म्हणतो. एखादी व्यक्ती जेव्हा तुमची महिमा करते, ठीक आहे ना, तर त्यावेळेला मी भरपूर लोकांना बघितलंय की नाही उगा तुम्ही चढायच्या झाडावर चढवता, आम्ही काय असं नाहीये. तर त्यांना असं वाटतं की हे आपल्याला उगाच आपली महिमा करतात, माझ्यामध्ये असं काही नाही. किंवा असलं जरी ते स्वीकार नाही करत नंबर वन. किंवा दुसरे याच्या विरुद्ध थोडी जरी महिमा केली की एकदम आउट ऑफ प्रपोर्शन ते ताट होतात. ह्या दोन्ही एक्स्ट्रीम आहेत. जेव्हा एखादा व्यक्ती आपल्याला कॉम्प्लिमेंट देतो किंवा त्याच्या विरुद्ध आपली टीका करतो, तर आपण डिस्टर्ब होता कामा नये. आपण त्या कॉम्प्लिमेंटला किंवा क्रिटिसिझमला पहिलं त्याचं अनालिसिस करा की हे यथार्थ आहे की अयथार्थ आहे. जर तुम्हाला वाटतं की ते यथार्थ आहे तर येस, जर तुम्हाला कोणी कॉम्प्लिमेंट दिली तर येस, ग्रेशियसली फार मोठ्या मनाने त्याला स्वीकार करा, थँक्यू म्हणा आणि मूव अहेड. डोंट स्टे की आणखी ना काय बोलतोय, आणखी ना थोडं बोलेल, तर दॅट इज नॉट गुड. ऍक्सेप्ट करा, मूव अहेड, पण त्याच्यामध्ये राहू नका, अडकू नका. दुसरी गोष्ट, जर कोणी तुम्हाला टीका केली किंवा तुम्हाला निगेटिव्ह बोलला तर लगेच घाबरून जाऊ नका की बापरे आता काय होणार, माझी इमेज खराब झाली, लोकांसमोर माझी इज्जत गेली वगैरे वगैरे. डोंट मेक इज अ प्रेस्टिज इश्यू. एखाद्याने तुम्हाला टीका केली, येस पुन्हा जा आपल्यामध्ये आणि अनालाइज करा की येस हा जे बोलतोय ते ठीक आहे का. जर ठीक आहे तुम्हाला वाटतं तर यू से सॉरी, ओके नेक्स्ट टाइम आय विल बी मोर केअरफुल, मी पुढच्या वेळेला लक्ष देईन आणि माझ्याकडून ही चूक होणार नाही असं मी लक्ष देईन. पण त्यांनी घाबरून जाऊ नका. तर महिमा केल्याने फुगून जाणं आणि टीका केल्याने रुसून जाणं हे दोन्ही रॉंग थिंकिंग आहे. ह्याला आम्ही म्हणतो डिस्क्वालिफाईंग गुड. आणि हे पण एक रॉंग थिंकिंगचा प्रकार आहे आणि हा भरपूर कॉमन आहे, व्हेरी मच कॉमन, इवन चांगल्या लोकांमध्ये सुद्धा आहे. आणि याचं रूट आहे सेल्फ रेस्पेक्ट. सेल्फ रेस्पेक्ट मध्ये किंवा समान मध्ये तुमच्या कमी असेल तर तुम्हाला हे प्रॉब्लेम येणार. आणि आम्ही बघतो भरपूर केसेस आहे, लग्नामध्ये आम्ही बघतो इतकी नाराजी असते ते सगळ्यांना जे इन्व्हिटेशन देणारे असतात ते त्यांचा पूर्ण एनर्जी लोकांना खुश करण्यामध्ये जाते, काहीतरी हे नाराज होऊ नये म्हणून. आणि फार मोठा विषय आहे. पण मी असं म्हणेन की जे लोक नाराज व्हायचे असतात ते तुम्ही काही करा, ते नाराज होणारच. कारण हा रॉंग थिंकिंग आहे, ते काही ना काही चूक काढून नाराज होणार. तर तुम्ही फक्त हे बघायचंय तुमच्या हातामध्ये आहे की तुम्ही सेल्फ रेस्पेक्ट मध्ये राहा. सेल्फ रेस्पेक्ट ऑफकोर्स आपल्याला निश्चितच सगळ्यांचे संबंध जोपासले पाहिजे, सगळ्यांचे संबंध चांगले ठेवले पाहिजे, बट यू हॅव टू बी ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये म्हणतो पोलाईट आणि फर्म. नम्र पण व्हा पण फर्म पण असलं पाहिजे. आणि आपले विचार योग्य प्रकारे तुम्ही मांडले तर मला नाही वाटत कोणाला वाईट वाटेल. आम्ही असं म्हणतो की इट इज नॉट व्हॉट यू से बट द वे यू से दॅट मेक्स द डिफरन्स. तुम्ही काय बोलता ह्याच्या बरोबरच तुम्ही कशा प्रकारे आपले विचार मांडता ते फार महत्वाचं आहे. आणि जर आपण हे शिकलो, आपले विचार योग्य प्रकारे आपण मांडले आणि समोरच्याला रेस्पेक्ट देऊन आपण आपले विचार ठेवले तर मला नाही वाटत की कोणाला काही त्रास होईल. उलट लोक याला स्वीकार, म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा लोकांना त्रास झाला देन इट इज नॉट युअर प्रॉब्लेम. आणि हा त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम आहे आणि त्याला रिझॉल्व्ह करायचा, तुम्ही याला काही करू शकत नाही.
डॉक्टर साहेब, खूप छान तुम्ही सांगितलं आम्हाला हे की आपल्याला काय एक्झॅक्टली करायचं जेव्हा अशा दुविधा परिस्थिती असतात की हे करू का नाही करू का हो करू का, पण एक अगदी तुम्ही म्हटला एक मध्यबिंदू साधायचा आहे त्याच्यासाठी, अगदी सेंटर पॉइंटला राहायचंय, कशाचाही आपल्यावर प्रभाव होऊ द्यायचा नाही आणि स्वतःला कंट्रोल, जसं मगाशी तुम्ही म्हटलं की कंट्रोलही असलं पाहिजे, तर ते कंट्रोल ठेवून ह्या सिच्युएशन्सला आपल्याला फेस करायचंय. डॉक्टर साहेब, आता तुम्ही आम्हाला रॉंग थिंकिंग बद्दल सांगितलं आणि तुम्ही म्हटलात की राईट थिंकिंग पण केली पाहिजे, आम्हाला अशा काही परिस्थितींशी जोडून तुम्ही थोडस सांगू शकाल का की ही एक पॅटर्न आहे जिथे आम्ही रॉंग थिंकिंग करतोय, मग त्याच्यामध्ये आमची राईट थिंकिंग कशी असायला पाहिजे? कारण मी पाहिलेलं की स्मार्टच्या जेव्हा तुम्ही ट्रेनिंग घेत होता तर असे असे तुम्ही उदाहरणं दिलेली आहेत, आमच्या दर्शकांना ह्याची खूप मदत मिळेल, तर असं थोडस आम्हाला स्पष्टीकरण जर दिलं तुम्ही तर.
ओके, आपण घेऊया डिस्क्वालिफाईंग गुड, जे आता आपण आताच बघितलं. एखाद्याने जे आपण म्हणलं ना, एखाद्याने तुमची महिमा केली, ती यथार्थ महिमा असेल, तर त्यावेळेला तर आपल्याला बरं वाटतं. आमच्या इकडे आम्हाला नेहमी सांगितलं जातं की महिमा स्वीकार केली तर अपमान पण स्वीकार करावा लागेल, असं स्पिरिच्युअलिटी सांगते. पण मानसशास्त्र थोडं याच्यापेक्षा वेगळं सांगतं की जर तुमची महिमा यथार्थ असेल तर तुम्ही स्टेबल राहा, तुम्हाला डिस्टर्ब व्हायची आवश्यकता नाहीये. तर क्रिटिसाइज तुम्हाला केलं की महिमा केल्यावर मी बघितलं काही लोक एकदम गोंधळून जातात, त्यांचा चेहरा एकदम असा स्टेजवर बोलवला की नाही नाही मी तसे नाही आहे उगाच असं म्हणतात, तर तसे विचार आणू नका. किंवा एखाद्याने तुम्हाला टीका केली, महिमा केली तर सगळे सर्वसाधारणपणे आपण स्टेबल असतो, आपल्याला त्रास होत नाही, पण जेव्हा टीका एखादी करतो तेव्हा आतमध्ये कुठेतरी फील होतं, दुःखाची फिलिंग येते. किंवा एखाद्याने आपल्याला काही बोललं घालून टाकून बोलला तर त्यावेळेला जी फिलिंग येते ती येणं ठीक नाहीये. तर समोर जसं स्लाइडमध्ये आपल्याला आता दाखवणार आहोत की आपण एक चार्ट बनवायचा, ते चार्टमध्ये चार कॉलम बनवायचे. पहिला कॉलम ज्याला मी म्हणतो की प्रॉब्लेम, की तुमचं थिंकिंग काय आहे, तर हा आणि त्या थिंकिंगमुळे फिलिंग काय, म्हणजे हा विचार केल्याने तुमच्यामध्ये कोणती भावना जागृत होते. जर तुमच्यामध्ये दुःखाची भावना जागृत होते तर त्याचे विचार कोणते आहे, की माझं आता काही राहिलं नाही सगळ्यांसमोर आणि माझा अपमान केला, आता मी कसं तोंड दाखवू लोकांना, जर असे तुमचे विचार असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही बघा की तुमचे विचार कसे चाललेले, रॉंग थिंकिंग काय चाललेले, आणि मग त्याच्या पुढे तुम्ही राईट थिंकिंग लिहा. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला कोणी म्हणालात की तुम्ही स्वतःला हुशार समजता, अगो माझ्याबरोबर असं होतं म्हणून मी सांगतो, भरपूर लोकांना ईर्ष्या असते एखादी व्यक्ती पुढे जाते तेव्हा, आणि मी स्वतः डॉक्टर आहे पण मला सगळ्यात जास्त सल्ले मिळतात फोनवरच की तुम्ही हे करा आणि ते करा, आणि भरपूर वेळेला लोक काही वाटच बघत असतात की ह्याला आपण काय सांगूया, आता ह्याच्याकडून चूक झालेली आहे तर आपण ह्याला आता सोडायचं नाही, तर ते मागे पडतात आणि ते काही वेळेला असं बोलतात, मग त्यावेळेला फिलिंग येण्याचे चान्सेस असतात. तर परिस्थिती आहे की कोणी तुम्हाला टीका केली आणि टीका केलीच आहे, पण ती सगळ्यात समोर टीका केलेली आहे. आपण एकट्यामध्ये 1-to-1 बोललं तर एवढं फील नाही होत, पण सगळ्यात समोर जर कोणी बोललं तर आणखीन फील होतं. तर परिस्थिती आहे की टीका केलेली आहे, त्याच्यामध्ये फिलिंग आहे की मला अपमानाची फिलिंग किंवा दुःखाची फिलिंग आली, दुसरा कॉलम मी लिहिला. तिसऱ्या कॉलममध्ये मला विचार आला की बापरे माझं आता काही राहिलेलं नाही सगळ्यात समोर आणि इज्जत गाडलेली आहे, मी आता काय करू कोणाला तोंड दाखवू, हे माझे विचार चालू आहेत. ठीक आहे, आता मला त्या ठिकाणी काय विचार केला पाहिजे, राईट थिंकिंग, ओके या व्यक्तीने सगळ्यांसमोर मला असं बोललेलं आहे, ही सिच्युएशन आहे, पण हा व्यक्ती जे बोलला ते खरं आहे का, जर खरं नाही तर मला घाबरण्याची का गरज आहे, कारण लोक समजूतदार आहेत, लोकांना कळतं सत्य काय आणि असत्य काय, जर मी तसं काहीच केलेलं नाही तर मला घाबरण्याची काहीच आवश्यकता नाहीये, सत्य काय आहे ते काही दिवसांना लोकांना स्वतःहून कळणार आहे, त्यामुळे मी शांत आहे आणि मी कंट्रोलमध्ये आहे, माझा अपमान कोणी करू शकत नाही. जेव्हा एखादी व्यक्ती टीका करते तर तेव्हा ती स्वतःच्या स्वभावाबद्दलच सांगत असते आणि सगळ्यांना माहिती आहे की या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे ते. माझी चूक आहे का हे पहिलं मला चेक करायचं, आणि माझी जर चूक असेल तर येस मी तयार आहे ऍक्सेप्ट करायला, बदलायला, मी पण एक मनुष्य आहे, मी संपूर्ण नाही आहे, माझ्याकडून चुका होऊ शकतात, आणि माझी जर चूक झाली असेल तर मी माफी मागायला तयार आहे आणि मी पुन्हा पुढच्या वेळेपासून लक्ष ठेवणार की माझ्याकडून अशी चूक होऊ नये. तर दिस इज झालं, हे झालं राईट थिंकिंग, दिस इज व्हेरी कॉमन. तर अशा प्रकारे तुम्ही विचार केला तर तुम्हाला त्रास होत नाही आणि तुम्ही कंट्रोलमध्ये राहता, त्याचा इफेक्ट तुमच्यावर येत नाही.
डॉक्टर साहेब, आता तुम्ही सांगितलं की काय कोणीतरी आपला अपमान केला तर आपण काय, आपली थिंकिंग पॅटर्न काय असते आणि आपण काय करायला हवी आहे. आता असाच एखादा प्रसंग जर समजा घेतला गेला की खरं तर अशी एका व्यक्तीने अशी ही गोष्ट सांगितलेली आहे की त्या व्यक्तीला, महिला आहेत, त्यांना घरामध्ये खूप त्रास होतो. त्रास इन द सेन्स की खूप तिचे पती जे आहेत ते खूप असे डॉमिनंट नेचरचे आहेत. तर हा प्रसंग जर आहे तर ह्याच्यामध्ये काय सिच्युएशन्स, काय फिलिंग्स येतात? कारण त्या जेव्हा आल्या होत्या किंवा आमच्याशी जेव्हा चर्चा त्यांची चाललेली तर अतिशय डिप्रेशनमध्ये त्या होत्या. तर मग इथे ह्या सिच्युएशनला घेऊन तुम्ही थोडंसं अजून जरा स्पष्ट केलं तर.
इट इज व्हेरी कॉमन. आम्ही बघतो आमच्याकडे कपल्स येतात किंवा नवरा बायको असतात किंवा पार्टनर असतात, तर त्याच्यामध्ये एकाचं नेचर डॉमिनंट असलं तर दुसऱ्याला फार त्रास होतो. आणि दुसरा जर गप्प असतात की संपलं, तुम्ही सबमिसिव्ह नेचर आहे, तर ही जी केस तुम्ही म्हणताय की नवरा आणि मिसेस आहे, तर मिसेसला ते नेहमी दाबायचा प्रयत्न करणार, जास्त काय बोलायचं नाही, मी बोलेल तेच करायचं. युजली आम्ही हा पॅटर्न बघितला जेव्हा ती हाऊसवाईफ असते किंवा डिपेंडेंट असते, ती स्वतः कमवत नाही आणि नवरा कमवत असतो, त्याच्यामध्ये हे जास्त प्रमाण असतं. दुसरा सिच्युएशन मध्ये सुद्धा असू शकेल, नवरा बायको दोन्ही कमवतात तरी मिस्टर डॉमिनंट नेचरवाले असतील. तर हळूहळू काय होतं की त्या स्त्रीमध्ये त्या नवऱ्याची एवढी भीती बसायला लागते की तिचा आत्मविश्वास खच्चीकरण होत असतो. आणि हळूहळू मग ती जर काहीच बोलली नाही, आपले विचार तिने व्यक्त नाही केले, तर तिच्या शरीरामध्ये सिम्पटम्स दिसून येतात. जसं या केसमध्ये आपण पाहिलं की तिचे हात कापणार, हृदयामध्ये धडधड होणार, तोंड सुकणार, आणि काही काम करायला गेलं की लगेच ती भीती, मी करू शकणे की नाही, स्वतःवर डाऊट येणार, आणि डेफिनेटली हे प्रॉब्लेम वाढतात. तर अशा वेळेला प्रॉब्लेम आहे की मी स्वतःला कमजोर समजणे, ठीक आहे ना, हा प्रॉब्लेम आहे. आणि मी कमजोर असल्यामुळे लोक माझा फायदा घेतात, मी काही बोलत नाही. असे भरपूर केसेस मी पाहिलेले आहेत की मुलं पण आहेत की भरपूर मुलींचा असं डॉमिनंट नेचरमुळे फायदा घेतात आणि काही जणी गप्प असतात, काही बोलत नाही. तर त्यावेळेला आपल्याला शिकलं पाहिजे की हा प्रॉब्लेम आहे, माझा प्रॉब्लेम आहे, माझ्या विचारांमध्ये प्रॉब्लेम आहे, मला माझे विचार बदलले पाहिजे. ह्या वेळेला मी विचार काय करते की माझे विचार असतात की मला नाही जमणार, मी काही बोलू शकत नाही, हे बोलतात ते कदाचित बरं असेल, बरोबरच असेल, मी आहे तशी, जर मी चांगली असते तर मी घरी थोडी बसली असते, वगैरे वगैरे विचार करतात. त्यावेळेला असा विचार करायचा, ओके माझे मिस्टर जॉब करतात, घरासाठी पैसे कमवतात, ते त्यांचा रोल प्ले करतात, मी पण घर सांभाळते. घर सांभाळणे पण ही साधी गोष्ट नाही आहे. जेवण बनवणे, मुलांना पालना देणे, ठीक आहे ना, घर स्वच्छ ठेवणे वगैरे वगैरे गोष्टी मी करत असते, तर माझ्यामध्ये पण क्षमता आहे, मला पण ज्ञान आहे, दुनियाचं समज आहे. जर मी लोकांशी बोलेन तर माझी समज वाढणार आहे. तर जेव्हा मला पती असं बोले, मी त्याच्याशी बोलून घेईन की तुम्ही असं जोरात बोलू नका, मला भीती वाटते, आणि मग माझे काम करण्याची क्षमता कमी होते. तुम्हाला जर एखादी गोष्ट आवडली नसेल तर तुम्ही मला सांगा काय करायचं, मी त्याप्रमाणे करेन, पण तुम्ही रागावू नका आणि मला पुन्हा पुन्हा तुम्ही असं बोलू नका की तुला काही येत नाही, तू काही करू शकत नाही. कारण हे निगेटिव्ह विचार ऐकून ऐकून माझा आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे. माझ्यामध्ये पूर्ण क्षमता आहे, मी माझी क्षमता वाढवू शकते, मला तुम्ही योग्य मार्गदर्शन करा, आपल्याला दोघांना मिळून हा संसार करायचा. अशा प्रकारे जर तिने आपले विचार व्यक्त केले तर तिच्या मनामध्ये जी भीती बसलेली आहे मिस्टरांबद्दल, ती भीती हळूहळू कमी व्हायला लागेल. हाच एक्झाम्पल ऑफिसमध्ये बॉसची सुद्धा असू शकतं, किंवा एखाद्या संस्थेमध्ये जे वेगवेगळे लोक येतात त्यांच्या आपापसामध्ये असं रिलेशन असू शकतं. तर युजली लोक वरिष्ठ व्यक्तीला घाबरतात, बॉसला घाबरतात, आणि जेव्हा बॉसला घाबरतात आणि बॉस दोन चार शब्द बोलला की मग त्यांची पाचावर धारण बसते, काही करू शकत नाही, एकदम स्टील होतात, कापायला लागतात, विच इज नॉट गुड लॉंग टर्म मध्ये. तुम्हाला तुरंत बोललं पाहिजे, पण चांगल्या प्रकारे आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजे, तर तुम्ही आपआप हळू स्वतःला कमी करू शकता या भावनांना.
डॉक्टर साहेब, खूप छान तुम्ही सांगितलं आता आम्हाला. पण आता हा मुद्दा जो तुम्ही सांगितला, तर एखादी व्यक्ती जी प्रौढ आहे, विचार करू शकते, विचार करण्याची कॅपॅसिटी आहे, त्यांच्यासाठी नक्कीच चांगली आहे ही गोष्ट तुम्ही मांडलेली. परंतु माझी एक मैत्रीण आहे, काउन्सिलर आहे, ते समुपदेशन करतात पण स्कूलमध्ये असतात. तर त्या नेहमी जेव्हा आपण फोन करतात तर नेहमी सांगत असतात की माझी मुलं इतकी अशी प्रचंड त्यांच्यामध्ये ऊर्जा आहे की काही विचारू नकोस, काही सांगायला गेलं जर एखाद्या क्लासरूमच्या टीचरने मुलांना पाठवलं तर ही मुलं, ह्यांना आम्ही काही समजावतो तर ते म्हणतात आप बार बार वही नाही बताओ मॅडम. तेच आम्हाला सांगू नका, ही पण परिस्थिती असते आणि ही मुलं ह्याच्यासाठी त्यांच्याकडे आलेली असतात कारण ही शाळेमध्ये ढ आहेत, थोडीशी शिक्षणाच्या बाबतीत ढ आहे, त्यांचं लक्ष लागत नाहीये. तर त्यांचे आई वडील ही तेच कंप्लेंट करतायत आणि त्यांचे जे शिक्षक आहेत तेही कंप्लेंट तेच करतायत आणि ह्या मुलांना काउन्सिलर्सकडे आणलं जातं. तर अशा मुलांना काही सहज सोपा असा राईट थिंकिंग पॅटर्न काही थोडस तुम्ही सांगू शकाल का?
नाही, हा जो रेझिस्टन्सचा प्रकार आहे ना, ही थोडी कॉम्प्लिकेटेड केस असते. हे रिजिड असतात मुलं आणि त्यांना हे वय त्यांचं असतं ना, ऍडल्ट एज मध्ये ते जात असतात, तर हे वयच असं असतं की चॅलेंज करायचं किंवा रिबेल करायचं किंवा बंड पुकारायचं. त्यामुळे तुम्ही जे सांगाल ते असं म्हणा, आम्हाला सांगायची गरज नाही, आम्हाला कळतं, आम्ही आता लहान राहिलेलो नाही आहोत. तर त्यांना वेगळ्या पद्धतीने हँडल करावं लागतं. त्यांना तुम्ही उपदेश देऊ नका असं मला वाटतं, कारण उपदेश कोणालाही आवडत नाही. त्यांना तुमचं बिहेव्हिअर जास्त आवडत असेल, त्यांना तुम्ही पॉझिटिव्हली घ्या, त्याच्याशी प्रेमाने बोला, त्यांच्या आवडीनिवडी विचारा. त्यांना कधीही तुम्ही असं करू नको तसं करू नको कधीच बोलायचं, दॅट इज अ रॉंग वे. आणि आम्ही बघतो अशी मुलं अशी का वागतात, तर त्यांना प्रेमाची कमी असते. सगळ्या आजाराचं रूट आपण बघितलं की ऍक्सेप्टन्स आणि सेल्फ इमेज आणि प्रेमाची कमतरता. जर आपण या विद्यार्थ्यांना किंवा या मुलांना आत्मविश्वासात घेतलं, त्यांच्या आवडीनिवडी विचारलं आणि त्यांच्याशी प्रेमाशी आपण रिलेट केलं, तर ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता नाहीये. त्यांना तुम्ही मित्र बनवा. आई वडील म्हणजे कोणतरी त्यांना असं आर्मी मधला मेजर किंवा जनरल वाटतो. आणि एका मुलाला मी विचारलं की तुझे वडील, तर वडील काय करतात, ते बोलतात तू फक्त एकच काम करतात, हे करू नकोस ते करू नकोस, काय करू ते सांगत नाही. त्यामुळे ती मुलं पण आतमध्ये थोडी बंड पुकारतात. वेगवेगळ्या स्टेजेस डेव्हलपमेंटमध्ये ते ऑब्स्ट्रक्टेड असतात, तर त्यांना आपण प्रेमाने बदलू शकतो असा आमचा अनुभव आहे. त्यांच्याशी मित्रत्वाची भावना ठेवा, त्यांना मित्र बनवा आणि मित्राला जो सांगितलं जाईल तो मित्र जरूर करतो.
डॉक्टर साहेब, तुम्ही खूप महत्वाची माहिती आम्हाला दिलेली आहे. नक्कीच ह्याच्यात काय करायचं, तर ह्या बाबतीत तुम्ही सांगितले की आपल्याला त्यांना समजून घ्यायचं, आपलेच थिंकिंग थोडस बदलायचं आहे. नक्कीच माझी मैत्रीण जर ऐकत असेल तर ही गोष्ट नोट करून ठेवेल. आणि इतरही गोष्टी ज्या तुम्ही आम्हाला सांगितल्या की राईट थिंकिंग पॅटर्न काय असावा, ह्याचा सगळ्यांना फायदा होईल, तुम्ही एवढी छान माहिती आम्हाला सांगितली त्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. दर्शक हो, खूप सुंदर हे सत्र चाललेले आहे, त्याच्यातून आपल्याला प्रॅक्टिकल आपल्या जीवनामध्ये बरंच काही घेण्यासारखं आहे आणि तुम्ही नक्कीच घेत असाल अशी मला आशा आहे. तुम्हाला कोणतीही अधिक माहिती जर हवी असेल तर तुम्ही नजीकच्या ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला भेट देऊ शकता किंवा आमची वेबसाईट www.vkmarathi.com ला तुम्ही भेट देऊ शकता. तर भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्या व श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वार्ड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402 आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहेत.